आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 21 ऑक्टोबर. विवाहाचे मोठे रहस्य. म्हणून पुरुष आपल्या आई बापांना सोडून आपल्या पत्नीला जळून राहील आणि ती उभयंता एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्तव मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. इफिस 5:31-32. येथे इफिस 5:31 मध्ये पॉल उत्पत्ती 2:24 संदर्भ घेत आहे, जे मोशे बोलला. आणि येशूने म्हटले की ही वचने मोशेद्वारे देव बोलला. मत्ते 19:5. ह्यास्तव पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जळून राहील आणि ती दोघे एक देह होतील. पॉल म्हणतो की देवाचे हे वचन, जे देव मनुष्य पापात पडण्यापूर्वी बोलला, ख्रिस्त आणि मंडळीला संबोधून आहे. आणि म्हणून यात एक मोठे रहस्य दडलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा देवाने पुरुष आणि स्त्री यांना बनवले आणि विवाहाद्वारे त्यांनी एक देह व्हावे हे ठरवले, तेव्हा त्याने फासा टाकून किंवा 1 रुपयाचे नाणे हवेत फेकून ते एकमेकांशी कसे संबंधित असावेत असा नशिबी खेळ खेळला नाही. देवाने आपला पुत्र आणि मंडळी यांच्यातील नातेसंबंधाचा नमुना सादर करून अतिशय हेतुपुरस्पर विवाहाचा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे, ज्याची योजना त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी केली होती. म्हणून विवाह हे मोठे रहस्य आहे. आपण जे बाह्य रूपाने पाहतो त्यापेक्षा कितीतरी मोठा असा गूढ अर्थ त्यात सामावलेला आहे. देवाने पुरुष आणि स्त्री यांना बनवले आणि विवाह संस्थेची स्थापना केली, ती यासाठीच की ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्यातील सार्वकालिक करारबद्ध नात्याचे प्रतिबिंब त्यांच्या वैवाहिक एकदेहाद्वारे दिसून यावे. पावलाने या रहस्यातून काढलेला निष्कर्ष असा की वैवाहिक जीवनात पती पत्नींची एकमेकांप्रत असलेली कर्तव्य अहेतुकपणे किंवा स्वैराचाराने ठरवली जात नाही, तर ती ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांची एकमेकांप्रत असलेली अद्वितीय कर्तव्य यात मिळवलेली आहे. आपल्यापैकी जे विवाहित आहेत त्यांनी वारंवार यावर चिंतन करण्याची गरज आहे की आपण आपल्या वैवाहिक जीवनातून वैवाहिक संबंधात असलेल्या आपल्यापेक्षा प्रचंड मोठ्या आणि महान अशा अद्भुत दैवीय वास्तविकतेचे प्रतिबिंब दाखवावे असा विशेषाधिकार देव आपल्याला देतो. ही गोष्ट किती रहस्यमय आणि आश्चर्यकारक आहे. हेच ते ख्रिस्त आणि मंडळी यांचे रहस्यमय नाते आहे, जे आमच्यासाठी प्रीतीच्या नमुन्याचा पाया आहे, ज्याविषयी पौल बोलत आहे. प्रत्येक जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधला पाहिजे असे म्हणणे पुरेसे नाही. हे खरे आहे, पण ते पुरेसे नाही. हे सांगणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे की पती पत्नींनी आपल्या वैवाहिक जीवनातून जाणीवपूर्वक ख्रिस्त आणि मंडळी यांच्यासाठी देवाने ठरवलेल्या नातेसंबंधाचे प्रतिबिंब प्रदर्शित केले पाहिजे. म्हणजेच प्रत्येक जोडप्याने ख्रिस्त आणि मंडळीसाठी देवाने तयार केलेल्या शुद्ध आणि आनंदी आलेखाच्या विशिष्ट नमुन्यानुसार आपले वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अविवाहित असा अगर विवाहित, वृद्ध असा अगर तरुण, मला आशा आहे की तुम्ही हे गांभीर्याने घ्याल. करार पाळणारा ख्रिस्त, त्याचा करार पाळणारी मंडळी यांच्या रहस्याचे प्रगटीकरण त्यावर टिकलेले आहे.